आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातली मतदानाची प्रक्रिया पूर्ण। पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मिळून सरासरी 54.33% मतदान। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार। इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू। देशभरात आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा। आणि पुण्याचा सुकांत कदम हा दिव्यांग बॅडमिंटनपटू पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं। 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात मिळून देशभरातील 49 लोकसभा मतदारसंघांमध्ये काल मतदान झालं। यात राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या 13 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। काल झालेल्या मतदानाच्या टप्प्याबरोबरच राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। या टप्प्यात झालेल्या मतदानात देशभरात एकंदर 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला आणि चिराग पासवान यांच्यासह राज्यात अरविंद सावंत, पियुष गोयल, अमोल किर्तीकर, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, भारती पवार आदी प्रमुख उमेदवारांचं भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या काल झालेल्या पाचव्या टप्प्यातील एकंदर 13 मतदारसंघात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 54.33% मतदान झालं। राज्यातल्या 13 लोकसभा मतदारसंघातील संघनिहाय टक्केवारी याप्रमाणे: धुळे 56.61%, दिंडोरी 62.66%, नाशिक 57.10%, पालघर 61.65%, भिवंडी 56.41%, कल्याण 47.8%, ठाणे 49.81%, उत्तर मुंबई 55.21%, उत्तर मध्य मुंबई 51.42%, उत्तर पूर्व मुंबई 53.75%, उत्तर पश्चिम मुंबई 53.67%, दक्षिण मुंबई 47.70% आणि दक्षिण मध्य मुंबईत 51.88% मतदान झालं। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी काल राज्यात अनेक मान्यवरांनी मतदानाचा अधिकार बजावला। राज्यपाल रमेश बैस यांनी मलबार हिलच्या राजभवन क्लब मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचं कर्तव्य बजावलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला। हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही काल मतदान केलं। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मतदानाचं कर्तव्य बजावलं। तसंच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही मतदान केलं। अनेक नवमतदारांनीही काल मतदान केलं। पहिल्यांदाच मतदान करण्याचा आपला अनुभव सांगत आहेत मुंबईतील एक नवमतदार।
मी आज पहिल्यांदा वोट केलं आणि मला वोट करून छान वाटलं। आपण रिस्पॉन्सिबल सिटिझन्स म्हणून सगळ्यांनी वोट करायला हवं। प्रत्येक वोट महत्वाचा आहे। वी आर द डिसिजन मेकर्स ऑफ द फ्युचर, तर तुम्हीही वोट करा।
जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्याच्या हेतूनं राज्य निवडणूक आयोगानं काल काही मतदान केंद्र अनोख्या पद्धतीनं सजवली होती। मुंबईतील वेसावे इथं कोळीवाडा संकल्पनेवर मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं। इथले अधिकारी आणि कर्मचारी देखील पारंपरिक कोळी वेशभूषेत होते। धारावी इथल्या ट्रान्झिट कॅम्प शाळा संकुलात 34 मतदान केंद्र उभारली होती। मतदारांच्या सोयीसाठी या केंद्रांना वेगवेगळे रंग दिले होते आणि त्याच रंगांच्या मतदान चिठ्ठ्या मतदारांना देण्यात आल्या होत्या। याशिवाय प्रवेशद्वाराजवळ त्या त्या रंगांचे दिशादर्शक फलकही लावण्यात आले होते। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर होणार आहेत। मंडळाच्या mahaHSCboard.in या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल। गुण पडताळणीसाठी आणि गुणपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी उद्यापासून 5 जूनपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येतील। इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाबद्दल भारतानं आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी उपराष्ट्रपती मोहम्मद मखबर यांची काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. पुण्यात कल्याणी नगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला जामीन मिळाला. मात्र पोलीस विभाग याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं. ते काल पत्रकारांशी बोलत होते. पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत दोघांना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मुलाचे वडील आणि मुलाला मद्य देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, तसंच विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या वाहन वितरकावर देखील कारवाई केली जाईल, असं आयुक्तांनी सांगितलं. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात 147,77,000 हेक्टरवरील पेरण्यांचं नियोजन कृषी विभागानं केलं असून त्यासाठी सुमारे 19,28,000 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत याहून अधिक म्हणजे 25,00,000 क्विंटल बियाणं उपलब्ध आहे, अशी माहिती पुणे कृषी संचालक विकास पाटील यांनी काल दिली. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील कौठवाडी गावात अनेक वर्षांपासून परंपरागत भरणारी कठ्याची यात्रा मोठ्या उत्साहात काल पार पडली. श्री बिरोबा देवाची ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. वाशिमकरांनी काल शून्य सावली दिवस अनुभवला. दुपारी ठीक 12 वाजता सावली अगदी आपल्या पायाखालीच आल्याचा अनुभव अनेक नागरिकांनी घेतला. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि दिव्यांग व्यक्तींसाठी तर हे एक मोठंच आव्हान असतं. पुण्यातल्या सुकांत कदम या दिव्यांग बॅडमिंटनपटूनं हे आव्हान यशस्वीपणे पेललं असून 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान पॅरिसमध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. याविषयी आकाशवाणीशी बोलताना सुकांतनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
मला खूप आनंद होतोय की मी येणाऱ्या 2024 पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र झालो आहे. त्यासाठी मी खूप तयारी केली होती. खूप साऱ्या पात्रता फेरीजमध्ये मी खूप चांगले परफॉर्मन्स दिले होते. त्यानंतर मी नेहमीच माझा जो बेस्ट देण्याचा प्रयत्न असतो तो दिला होता. अडचणी तर बऱ्याच आल्या होत्या, कारण मी टोकियो पॅरालिम्पिक मिस केलं होतं आणि त्यानंतर मला म्हणजे खूप कठीण परिश्रम घ्यावे लागले होते. पण त्यातून मी खूप पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन त्याच गोष्टींचा एक्सपिरियन्स युज करून मी येणाऱ्या पॅरिसच्या पात्रता फेरींमध्ये सामोरे गेलो होतो आणि त्याचं यश म्हणजे मला मी पात्र झालोय पॅरालिम्पिकसाठी. आता माझं फक्त एकच टार्गेट आहे की 2024 पॅरालिम्पिक गेम्समध्ये देशासाठी पदक मिळवायचं आणि त्यासाठी लागणारी मेहनत आणि सराव माझा सुरू आहे.
थायलंडमधील बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक रिले अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मिश्र संघानं 4x400 मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. राज्याच्या अनेक जिल्ह्यांना काल जोरदार पावसानं झोडपून काढलं. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात खामगावमध्ये धान्य बाजारातील धान्य भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याबरोबरच फळ पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातही काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी झाडं पडली तसंच घरांचं नुकसान झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. पुणे शहर आणि परिसरातही काल अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. हवामान. राज्यात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातली मतदानाची प्रक्रिया पूर्ण. 5व्या टप्प्यात 13 मतदारसंघात मिळून सरासरी 54.33% मतदान. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार. इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू. देशभरात आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा. आणि पुण्याचा सुकांत कदम हा दिव्यांग बॅडमिंटनपटू पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.